الركن الثاني من أركان الإيمان.
إيمان چه دوسرے رکن؟
الإيمان بالملائكة عليهم السلام.
فرشتاور إيمان ٹھوائچ.
نؤمن بأنهم عالم غيب غاب عنا لا نراهم.
هي جي فرشتة مخلوق آهت تي أبلاشين أوجل آهت تيالا أپن ناي بغت.
لا يعلمون الغيب.
آني تيالا غيب پن ناي مالو.
لا يعبدون.
इबादत पण नाही का त्यांची इबादत नाही केली जाते ते आपले परमेश्वरची इबादत करतात
خلقهم الله سبحانه وتعالى
الله تعالى ني त्यांना पैदा केले नाहीत
لا يعصون الله
الله تعالى فرماني नाही करत
نؤمن ان الله سبحانه وتعالى خلق الملائكه
ते इमान ठेवतात की अल्लाह आपण इमान ठेवतात की अल्लाह تعالى ني फरिश्त्यांना या जगात धाडलेले आहे
लहुम अरवाह
त्यांची रूह आहे
व अशाद
त्यांचा जिस्म आहे
व उकुल
आणि त्याला अल्लाने सोचा समजायची शक्ती दिलेली आहे
व कुलूब
आणि अल्लाह ताला त्याला दिल दिलेले आहे
नुमिन बिजमी अल मलाइका अलैहिम सलाम
आपण सर्व मलाइकावर इमान ठेवतो
व नुमिन बिमा अलमन अल्लाह सुभान व तआला मिन अस्माइहिम
आणि अल्लाने जे आपल्याला त्यांचे नाव सांगितले आहे त्यावर आपण इमान ठेवतो
व सिफातिहिम
आणि त्यांच्या अट्रिब्यूट्स बद्दल
व अअमालिहिम
आणि त्यांचे जितके पण कार आहेत
व अल अखबार अल्लती जाअत अनहुम
आणि जे काही अल्लाह ताला त्यांच्याबद्दल म्हणलेले आहेत आपण इमान ठेवतो